जय राधा माधव
धारी जय गोपीजन वर धारी जय गोपीजन वल्लभ त्रिवर धारी जय गोपीजन वल्लभ यशोदनंदन ब्रज जन रंजन यशोदनंदन ब्रज जन रंजन यशोदनंदन ब्रज जन रंजन यमुना तीरवन चारी यमुना तीरवन चारी जय राधा माधव जय बिहारी जय राधा माधव जय बिहारी जय गोपी जन वल्लभ त्रिवर धारी जय गोपी जन वल्लभ त्रिवर धारी यशोदनंदन ब्रज जन रंजन यशोदनंदन ब्रज जन रंजन यमुना तीरवन चारी तीरवन चारे राधा माधव जय बिहारी जय राधा माधव जय बिहारी जय गोपी जन वल्लभ त्रिवर धारी जय गोपी जन वल्लभ त्रिवर धारी यशोदनंदन ब्रज जन रंजन यशोदनंदन ब्रज जन रंजन यमुना तीरवन चारी यमुना तीरवन चारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे
जय
Radha Vrindavana Chandra Radha Vrindavana Chandra Radhe Jagannath Baladeva Subhadra Jaya Sudarshana Jaya Gauranitai 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 Jaya Gauranitai Jaya Gauranitai Prabhupada, 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 Jai Jai Prabhupada. Jai Jai Gurudev, 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 Jai Jai Gurudev, Jai Jai Gurudev. Nitai Gaur Hari Bol Hari Bol Hari Bol Nitai Gaur Hari Bol Hari Bol Hari Bol Hari Bol Hari Bol
Pranam Sankirtan Ki श्री राधा वृंदावन चंद्र भगवान की श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई की श्री गौर निताई भगवान की श्रील प्रभुपाद की उपस्थित गौर भक्त वृंद की उपस्थित गौर भक्त वृंद की उपस्थित गौर भक्त वृंद की श्री गुरु और गौरांग की जय गौर प्रेमानंदी ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरीं पंगुं लंघायते गिरीं यत्कृपातमहं वंदे श्रीगुरो दीनतारिणं हरे कृष्ण सर्व उपस्थित भक्तांस आजच्या या साप्ताहिक भगवद्गीता अध्ययन वर्गामध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भवन संघ इस्कॉन तर्फे हार्दिक स्वागत आहे. आज आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 41 श्लोक या ठिकाणी लिहिलेला आहे याच्यावरती थोडीशी चर्चा करणार आहोत. कृपया माझ्या पाठवून म्हणण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात्मिका बुद्धी एकः इह कुरु नंदन बहुशाखा ही अनंतः च बुद्धयः अव्यवसायिनां व्यवसायात्मिका बुद्धिः एकेह कुरुनंदन बहुशाखायनन्ताश्च बुद्धयो अव्यवसायिनां व्यवसायात्मका बुद्धिः
ಏಕೇಹ ಕುರುನಂದನ ಬಹುಶಾಖಾಯನಂತಾಶ್ಚ ಬುದ್ಧೋ ಅವ್ಯವಸಾಯನ ವ್ಯವಸಾಯಾತ್ಮಕ ಬುದ್ಧಿ ಏಕೇಹ ಕುರುನಂದನ ಬಹುಶಾಖಾಯನಂತಾಶ್ಚ ಬುದ್ಧೋ ಅವ್ಯವಸಾಯನ. ಶಬ್ದಾರ್ಥ ವ್ಯವಸಾಯ ಆತ್ಮಿಕ ಕೃಷ್ಣ ಭಾವನೆ ಮಧ್ಯೆ ದೃಢ ಬುದ್ಧಿ ಬುದ್ಧಿ ಏಕಾ ಕೇವಲ ಏಕಚ್ ಇಹ ಯಾ ಜಗತ್ ಕುರುನಂದನ ಹೇ ಪ್ರಿಯ ಕುರುಪುತ್ರ ಬಹುಶಾಖಾ ಅನೇಕ ಫಟೆ ಹಿ ಖರೋಖರ್ ಅನಂತಃ ಅಮರ್ಯಾದ ಚ ಶುದ್ಧ ಬುದ್ಧಿಯ ಬುದ್ಧಿ ಅವ್ಯವಸಾಯಿನಾಂ ಜಯ ಕೃಷ್ಣ ಭಾವನಾ ಭಾವಿತ್ ನಾಹಿ ತ್ಯಂಚ. ಶ್ಲೋಕಾರ್ಥ ತಥಾ ತಾತ್ಪರ್ಯ ಕೃಷ್ಣ ಕೃಪಾಮೂರ್ತಿ ಅಭಯ ಚರಣಾರವಿಂದ ಭಕ್ತಿವೇದಾಂತ ಸ್ವಾಮಿ ಶ್ರೀ ಪ್ರಭುಪಾದರ ಶ್ರೀಲ ಪ್ರಭುಪಾದ ಕೀ. ಶ್ಲೋಕಾರ್ಥ ಜಯ ಯಾ ಮಾರ್ಗಾವರ ಅಸ್ತಾತ್ ತ್ಯಾಂಚಿ ಬುದ್ಧಿ ದೃಢ ನಿಶ್ಚಯ ಅಸ್ತೆ ಅಣಿ ತ್ಯಾಂಚೆ ಧ್ಯೇಯಹಿ ಏಕಚ ಅಸ್ತೆ. ಹೇ ಪ್ರಿಯ ಕುರು ನಂದನ್, ಜೆ ಡಳಮಳಿತ ವೃತ್ತಿಚೆ ಅಸ್ತಾತ್ ತ್ಯಾಂಚ್ಯಾ ಬುದ್ಧಿಲಾ ಅನೇಕ ಫಾಟೆ ಫುಟಲೇಲೆ ಅಸ್ತಾತ್. ತಾತ್ಪರ್ಯ ಕೃಷ್ಣ ಭಾವನೆದ್ವಾರೆ ಏಕಾದ್ಯಾಚಿ ಜೀವನಾಚ್ಯಾ ಪರಮೋಚ್ಚ ಸಿದ್ಧಿಪ್ರತ್ ಉನ್ನತಿ ಹೋಗು ಶಕ್ತಿ ಯಾ ವಿಶ್ವಾಸಾಲಾಚ್ ವ್ಯವಸಾಯಾತ್ಮಕ ಬುದ್ಧಿ ಮಟ್ಲೇ ಆಹೆ. ಚೈತನ್ಯ ಚರಿತಾಮೃತ್ ಮದೇ ಸಾಂಗಿತ್ಲೆ ಆಹೆ ಕಿ ಶ್ರದ್ಧಾ ಶಬ್ದ ವಿಶ್ವಾಸ ಕಹೆ ಸುದೃಢ ನಿಶ್ಚಯ ಕೃಷ್ಣ ಭಕ್ತಿ ಕೈಲೆ ಸರ್ವ ಕರ್ಮಕೃತ ಹೇ. ಶ್ರದ್ಧಾ ಮಂಜೆ ಉದಾತ್ತ ಗೋಷ್ಠಿವರ್ ದೃಢ ವಿಶ್ವಾಸ ಹೋಯ್. ಜೇವ ಮನುಷ್ಯ ಕೃಷ್ಣ ಭಾವನಾಭಾವಿತ ಕರ್ಮ ಕರುಲಾಗ್ತೋ ತೆವ ಭೌತಿಕ ಜಗಾಶಿ ಸಂಬಂಧಿತ ಅಸಣಾರ್ಯ ವಂಶ ಪರಂಪರಾ ಮಾನವತಾ ಕಿಂವಾ ರಾಷ್ಟ್ರೀಯತಾ ಇತ್ಯಾದಿಂಚ್ಯಾ ಪ್ರತಿ ತನೆ ಕೋಣತೆಹಿ ಕರ್ತವ್ಯ ಕರಣ್ಯಾಚಿ ಗರಜ ನಾಹಿ. ಗತಕಾಳಾತ್ ಕೆಲೆಲ್ಯ ಶುಭ ಅಥವಾ ಅಶುಭ ಕಾರ್ಯಮುಳೆ ತೋ ಸಕಾಮ ಕರ್ಮಮಧ್ಯೆ ಮಗ್ನ ಹೋತು. ಜೆವ್ಹಾ ತ್ಯಾಚ್ಯಾಮಧ್ಯೆ ಕೃಷ್ಣ ಭಾವನಾ ಜಾಗೃತ ಹೋತೆ ತೆವ್ಹಾ ತ್ಯಾಲಾ ಆಪಲ್ಯಾ ಕಾರ್ಯಮಧ್ಯೆ ಚಾಂಗಲೆ ಫಳ ಮಿಳವಣ್ಯಾಸಾಠಿ ಪ್ರಯತ್ನ ಕರಣ್ಯಾಚಿ ಅವಶ್ಯಕತಾ ನಾಹಿ. ಕೃಷ್ಣ ಭಾವನೆಯ ಸ್ಥಿತ ಝಾಲೆಲ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಚ ಸರ್ವ ಕ್ರಿಯಾ ಪರಂ ಪೂರ್ಣ ಸ್ತರಾವರ್ ಅಸ್ತಾತ್. ಕಾರಣ ಕೃಷ್ಣ ಭಾವನಾಭಾವಿತ ಕರ್ಮ ಹೇ ಚಾಂಗಲೆ ಆಣಿ ವೈಟ್ ಯಾ ದ್ವಂದ್ವಾಚ್ಯಾ ಪಲಿಕಡೆ ಅಸ್ತೆ. ಜೀವನ ವಿಷಯಚ್ಯಾ ಭೌತಿಕ ಸಂಕಲ್ಪನೆಯ ತ್ಯಾಗ ಮಂಡದೇಚ್ ಕೃಷ್ಣ ಭಾವನೆಯ ಪರಮೋಚ್ಚ ಪರಿಪೂರ್ಣತಾ ಹೋಯ್. ಕೃಷ್ಣ ಭಾವನೆತಿಲ್ ಪ್ರಗತಿಮುಳೆ ಯಾ ಸ್ಥಿತಿಚಿ ಅಪಾಪ್ ಪ್ರಾಪ್ತಿ ಹೋತಿ. ಕೃಷ್ಣ ಭಾವನಾಭಾವಿತ ಮನುಷ್ಯಾಚ ದೃಢ ಸಂಕಲ್ಪ ಹ ಜ್ಞಾನವರ ಆಧಾರಿತ ಅಸ್ತು. ವಾಸುದೇವ ಸರ್ವಮಿತಿ ಸ ಮಹಾತ್ಮ ಸುದುರ್ಲಭ. ಕೃಷ್ಣ ಭಾವನಾಭಾವಿತ ವ್ಯಕ್ತಿ ಏಕ ದುರ್ಮಿಳ ಮಹಾತ್ಮ ಆಹೆ. ಕಾರಣ ತಿ ಪೂರ್ಣಪಣೆ ಜಾಣತೆ ಕಿ ವಾಸುದೇವ ಕಿಂವಾ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಹೆ ಅಧ್ಯಾತ್ಮ ಅಸ್ತಿತ್ವಾತಿಲ್ ಸರ್ವ ಗೋಷ್ಠಿಂಚೆ ಮೂಳ ಕಾರಣ ಆಹೆ. ಜ್ಯಾಪ್ರಮಾಣೆ ವೃಕ್ಷಾಚ್ಯಾ ಮುಳಾಶಿ ಪಾಣಿ ಘಾತಲ್ಯಾವರ ಆಪಾಪತ್ ಸರ್ವ ತೆ ಸರ್ವ ಪಾಯ ಪಾನಾನ್ಮಧ್ಯೆ ಆಣಿ ಪಾಂದ್ಯಾನ್ಮಧ್ಯೆ ಪೋಚತೆ. ತ್ಯಾಚಪ್ರಮಾಣೆ ಕೃಷ್ಣ ಭಾವನಾಭಾವಿತ್ಯುಕ್ತ ಕಾರ್ಯ ಕೆಲ್ಯಾನೆ ಮನುಷ್ಯ ಸ್ವತಃಚೆ ಕುಟುಂಬ ಸಮಾಜ ರಾಷ್ಟ್ರ ಮಾನವತಾ ಇತ್ಯಾದಿಂಚಿ ಸರ್ವೋತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವಾ ಕರೂ ಶಕ್ತು. ಎಖಾದ್ಯಾಚ್ಯಾ ಕರ್ಮಾಮುಳೆ ಜರ್ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಸಂತುಷ್ಟ ಝಾಲೆ ತರ್ ಸರ್ವಜಣ ಸಂತುಷ್ಟ ಹೋಗು ಶಕ್ತಿ. ತಥಾಪಿ ಕೃಷ್ಣ ಭಾವನಾಯುಕ್ತ ಸೇವಾ ಹಿ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಗುರುಚ್ಯಾ ಯೋಗ್ಯ ಮಾರ್ಗದರ್ಶನಖಾಲಿ ಪ್ರಥಮ ಪ್ರಕಾರ ಹೋಗು ಶಕ್ತಿ. ಅಸಹ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಗುರು ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾಂಚ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರತಿನಿಧಿ ಅಸ್ತು. ತ್ಯಾಲಾ ಶಿಷ್ಯಾಚಾ ಸ್ವಭಾವ ಮಾಹಿತ ಅಸ್ತು ಆಣಿ ತೋ ಶಿಷ್ಯಾಲಾ ಕೃಷ್ಣ ಭಾವನಾಭಾವಿತ ಕರ್ಮ ಕರಣ್ಯಾಸಾಠಿ ಯೋಗ್ಯ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಕರು ಶಕ್ತು. ಮನು ಕೃಷ್ಣ ಭಾವನೆ ಪಾರಂಗತ ಹೋಣ್ಯಾಸಾಠಿ ಮನುಷ್ಯಾನೆ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾಂಚ ಪ್ರತಿನಿಧಿಚ ಆದೇಶಾಂಚೆ ದೃಢ ನಿಶ್ಚಯಾನೆ ಪಾಲನ ಕರಣೆ ಅವಶ್ಯಕ ಹೇ. ತಸೆಚ ಗುರುಂಚಾ ಉಪದೇಶಾಚಾ ತ್ಯಾನೆ ಪೂರ್ಣ ಜೀವನಾಚ ಧ್ಯೇಯ ಮನೂನ್ ಸ್ವೀಕಾರ ಕೆಲಾ ಪಾಹಿಜೆ. ಶ್ರೀಲ ವಿಶ್ವನಾಥ ಚಕ್ರವರ್ತಿ ಠಾಕೂರ್ ಆಪಲ್ಯಾ ಪ್ರಸಿದ್ಧ ಗುರುವಾಷ್ಟಕಾಮಧ್ಯೆ ಸಾಂಗತಾತ್ ಕಿ ಯಸ್ಯ ಪ್ರಸಾದಾತ್ ಭಗವತ್ ಪ್ರಸಾದೋ ಯಸ್ಯ ಪ್ರಸಾದಾನ್ ನಗತ್ತು ಕುತೋಪಿ ಧ್ಯಾಯಂಸ್ತು ವ್ಯಂಸ್ತಸ್ಯ ಯಶಸ್ವಿ ಸಂಧ್ಯಂ ವಂದೇ ಗುರು ಶ್ರೀ ಚರಣಾರವಿಂದಂ. ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಗುರುನ ಸಂತುಷ್ಟ ಕೆಲ್ಯಾನೆ ಪುರುಷೋತ್ತಮ ಶ್ರೀ ಭಗವಾನ್ ಸಂತುಷ್ಟ ಹೋತಾತ್. ಅವನು ತನ್ನ ಸಂತುಷ್ಟ ಕೆಲ್ಯಾವಿನ ಕೃಷ್ಣ ಭಾವನೆ ಪ್ರತ್ ಉನ್ನತ ಹೋಣ್ಯಾಚಿ ಸಂಧಿ ನಾಹಿ. ಮನೂನ್ ತ್ಯಾಂಚ್ಯಾ ದಿವಸಾತೂನ್ ತೇನ್ ವೇಳಾ ಧ್ಯಾನ ಕರುನ್ ತ್ಯಾಂಚ್ಯಾಕಡೆ ಕೃಷ್ಣ ಕೃಪಾಯಾಚನಾ ಕರಣೆ ಆಣಿ ತನ್ನ ಸಾದರ ವಂದನ ಕರಣೆ ಅವಶ್ಯಕ ಹೇ. ಪರಂತು ಈ ಸಂಪೂರ್ಣ ಪದ್ಧತಿ ದೇಹಾತ್ಮ ಬುದ್ಧಿಚ್ಯಾ ಪಲಿಕಡೆ ಅಸಣಾರ್ಯ ಆತ್ಮ್ಯಾಚ್ಯಾ ಕೇವಲ ಸೈದ್ಧಾಂತಿಕ ಜ್ಞಾನ ಸ್ತರಾವರ ನಸೂನ್ ಪರಿಪೂರ್ಣ ಜ್ಞಾನವರ ಆಧಾರಿತ ಹೇ. ಅಶಾ ಜ್ಞಾನಮಳೆ ಸಕಾರಮ ಕರ್ಮದ್ವಾರೆ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋಣಾರ ಇಂದ್ರಿ ತೃಪ್ತಿಂಚಿ ಸಂಧಿಸ್ ನಷ್ಟ ಹೋತಿ. ಜಾನ್ಸೆ ಜ್ಞಾನ ಜಸೆ ಜ್ಞಾನ ಮನ ದೃಷ್ಟಿ ಜಸೆ ಮನ ದೃಢ ನಿಶ್ಚಯಿ ನಾಹಿ ತೋ ವಿವಿಧ ಪ್ರಕಾರಚ ಸಕಾನ್ ಕರ್ಮಾಂದರೆ ಆಕರ್ಷಿಲ ಜಾತು. ಓಂ ಅಜ್ಞಾನ ತಿಮಿರಂಧಸ್ಯ ಜ್ಞಾನಾಂಜನ ಶಲಾಕಯ ಚಕ್ಷುರುನ್ಮೀಲಿತಂ ಯೇನ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ. நமோ விஷ்ணுபாதாய கிருஷ்ணபிரஷ்டாய பூதலே ஸ்ரீமதே பக்திவேதாந்த ஸ்வாமீ நாமினே நமஸ்தே சரஸ்வதே தேவே கௌரவாணி பிரச்சாரணே நிர்விசேஷ சூன்யவாதி பாஷ்சாத்ய தேச தாரணே ஜெய் ஸ்ரீ கிருஷ்ண சைதன்ய பிரபு நித்யானந்த ஸ்ரீ அத்வைத கதாதர சிவாசதி கௌர பக்தவிருந்த ஹரே கிருஷ்ணா ஹரே கிருஷ்ணா 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 ஹரே 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 ராம ஹரே ராம 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 ஹரே ஹரே. हरे कृष्णा. तर या हा जो श्लोक आहे या श्लोकामध्ये दोन शब्द आलेले आहेत. पहिला शब्द आहे व्यवसायात्मिका आणि शेवट आहे अव्यवसायी नाम. तर व्यवसायात्मिका आणि अव्यवसायी नाम याच्यातला भेद काय आहे तो याच्या श्लोकामध्ये आपण पाहू शकतो. श्लोकाच्या अर्थामध्ये की जे व्यवसायात्मिका आहे म्हणजे कृष्ण भावनेने मध्ये दृढ किंवा भक्तिपूर्ण कार्य, कृष्ण भक्तिपूर्ण कार्य, याला व्यवसायात्मका म्हटलंय. आणि अव्यवसायी नाम काय म्हटलंय की जे कृष्णभावना भावित नाहीत त्यांच्या, म्हणजे ज्यांच्याकडे कृष्णभावने कृष्णभावना नाही किंवा जे भक्त भक्ती करत नाहीत, कृष्णाची भक्तिपूर्ण सेवा करत नाहीत ते. तर या दोन्हीतला फरक काय, सरळ सरळ दिसतो की एक कृष्णभक्त एक अकृष्णभक्त नाही. दोन्ही व्यक्ती काय करतायत, कार्य करतायत. या जगामध्ये असं कोणी नाही की ज्याला काहीच कार्य करायचं नाही. आणि हे कार्य जे आहे त्याचा उद्देश यश ठरतो त्यावरून आपण समजू शकतो. कोणतंही कार्य आपण करत असतो, समाज आपल्याला याच्यावरती मोठे मोठे सेमिनार दिले जातात, गोल सेटिंग म्हणतात त्याला, ध्येय निश्चिती. ध्येय निश्चितीसाठी खूप मोठे मोठे सेमिनार्स दिले जातात आणि त्याच्यामध्ये चार गोष्टींवर चर्चा केली जाते. की पहिली गोष्ट आहे त्याला चार गोष्टींना SWOT म्हणतात. SWOT, एस म्हणजे स्ट्रेंथ, डब्ल्यू म्हणजे वीकनेस, ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज आणि टी म्हणजे थ्रेट्स. किंवा मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर आपल्याकडे असणाऱ्या ज्या शक्ती आहेत, स्ट्रेंथ, आपल्यात असणारे गुण असतील किंवा आपल्याकडे असणारं बल असेल ते स्ट्रेंथ. डब्ल्यू वीकनेस, आपल्यात काय कमतरता आहेत त्या कमतरता. त्यानंतर ऑपॉर्च्युनिटीज, आपल्याला कोणती संधी आहे. आणि थ्रेट्स म्हणजे आपल्यामध्ये आपल्याला असणारे अडथळे कोणते आहेत. या चार गोष्टींचा साकल्याने विचार करून आपण आपल्या जीवनामध्ये आपलं जे ध्येय आहे, काही प्राप्त करायचं आहे, ते आपण ठरवू शकतो. कोणतंही कार्य जर करायचं असेल तर त्याला एक उद्दिष्ट असावं लागतं, एक ध्येय असावं लागतं. ध्येय नसताना जर आपण काही कार्य केलं तर त्याच्यातून आपल्याला काहीच लाभ मिळणार नाहीये. म्हणून एक सर्वसामान्य भौतिक किंवा आपल्याला काही प्राप्त करायचं असेल, मग तो विद्यार्थी असले तर त्याला त्याच्या परीक्षेमध्ये किती गुण मिळवायचे ते ध्येय असू शकतो. एखादी गृहिणी असेल तर तिला तिच्या घरातल्या ज्या कार्य आहेत त्याच्यामध्ये ते करून तिला काय प्राप्त करायचं ते असेल. किंवा एखादा व्यक्ती आहे जो टीचर आहे, एखादा व्यावसायिक आहे, बिझनेसमॅन आहे, किंवा कोणीही असेल त्याच्याकडे, किंवा एखादा गाडी चालवतोय त्याला जर माहीत नसेल आपली गाडी कुठे घेऊन जायची आहे तर तो कुठल्याही रस्त्याने जाईल ना. तर त्याला महत्त्वाचं आहे त्याचा गोल सेट होणं. आणि तो गोल सेट जर नसेल तर आपली गाडी, जीवनाची गाडी पण कुठेही भरकटत जाईल. तर हा गोल सेट करण्यासाठी या चार गोष्टी आपण पाहिल्या की आपल्याकडे असणारे काय, आपल्याकडे शक्ती आहे किंवा आपल्याकडे काय साठा आहे, कोणत्या गोष्टींचा काय आहे आपल्याकडे आणि काय कमी आहे, आपल्यात काय कमी आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला कोणती संधी उपलब्ध आहेत. मग संधी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या संधी असू शकतात. की किती वेळ आपल्याकडे शिल्लक आहे ते प्राप्त करण्यासाठी, आपण कोणत्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये काय उपलब्धी आहेत, संधी आहेत आपण. आणि त्याचबरोबर काही अडथळे असू शकतात. अशा समाजामध्ये जर असलो की ज्या ठिकाणी आपल्याला जे उद्दिष्ट प्राप्त करायचं आहे ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी बिलकुल विरोध आहे, आपण ते कार्य केलं तर आपल्याला कोणीतरी मारेल, आपल्याला जीवाला धोका आहे, तर त्या काय आहेत? आपल्याला असणारे थ्रेट्स आहेत, आपल्यामध्ये असणाऱ्या अडथळे आहेत. आणि म्हणून या दृष्टीने जर आपण विचार केला तर आपल्याला कोणतंही कार्य असो, भौतिक असो किंवा आध्यात्मिक असो, किंवा या जगात आपण जे रोजच्या रोज कार्य करतो, आपल्या पोटापाण्याचं कार्य असो, आपल्या स्वतःसाठीचं कार्य असो, आपल्या इंद्रितृप्तीचं कार्य असो, किंवा मी आणि माझी, मी आणि माझं ह्याच्या संबंधात, मी माझं राष्ट्र, माझं से माझा गल्ली, माझं कुटुंब, माझ्या आजूबाजूचे लोक, माझ्यावर अवलंबून असणारे लोक, किंवा मी ज्यांच्यावर अवलंबून असणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी केलेलं कार्य, याला आपण, ज्याच्यामध्ये काही भगवंताचा काही संबंध नाही असं कार्य, हे कार्य असो, ते करण्यासाठी सुद्धा आपल्याला काय उद्दिष्ट पाहिजे. आणि त्याला या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? अव्यवसायी नाम. की त्या ठिकाणी भगवंताचा काही संबंध नाही आहे. आणि दुसरं कार्य असं म्हणलं की जे भगवान आहे त्यांच्या संतुष्टीसाठी केलेलं कार्य, जे कार्य केल्यामुळे भगवान संतुष्ट होतील असं कार्य. मग हा श्लोक या ठिकाणी आला कशासाठी, हा प्रश्न पडू शकतो ना, की भगवान हे कशासाठी सांगतायत? व्यवसायात्मा का बुद्धी, अव्यवसायी नाम काय आहे, हे सांगण्याचा उद्देश आहे. भगवंत कोणत्या परिस्थितीमध्ये अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला हे शिकवत आहेत, आणि ती परिस्थिती अर्जुनाने विशद केलेली आहे पहिल्या अध्यायामध्ये. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये जस भगवान श्रीकृष्णांना अर्जुन सांगतो की दोन्ही युद्धभूमीवरती जमलेल्या सैनिकांच्या मध्ये माझा रथ घेऊन चल, आणि भगवान तो रथ घेऊन जातात. त्यावेळेस अर्जुन दोन्ही सैन्यांचं अवलोकन करतो आणि त्याला तो पाहतो की आपलेच आप्त इष्ट मित्र गुरु संबंधी असे सगळे लोक आहेत, आणि थोडे थोडके नाहीत, 18 अक्षयणी सैन्य त्या ठिकाणी जमा झालेलं आहे. आणि हे युद्ध जिंकलं किंवा हरलं जाऊ शकतं. 7 अक्षयणी अर्जुनाच्या बाजूने आहेत, 11 अक्षयणी विरुद्ध बाजूने आहेत. आणि हे युद्ध जिंकायचं असेल तर अनेक लोकांचा काय आहे, मृत्यू होणार आहे. आणि अर्जुनाला चिंता पडते. अर्जुन विचार करू लागतो की अरे हे युद्ध जर केलं तर मला काय लागेल, पाप लागेल. आणि या ठिकाणी तो अर्जुन भगवंतांना सांगतो की मला पाप लागेल, मला हे युद्ध केल्यानंतर जर मी जिंकलो तर सर्वसामान्य आपली इच्छा असते की आपण एखादं कार्य केलं, एखादं आपण काहीतरी प्राप्त केलं, घरी एक वस्तू आणली आपण, तरी सुद्धा आपल्याला काय वाटतं की आपण हे अजून 4 लोकांबरोबर, आपले जे सगळे संबंधी असतील त्यांच्याबरोबर त्याचं मिरवावं, त्यांना दाखवावं. तर मी जर जिंकलो तर ते राज्य मला मिळालंय हे पाहण्यासाठी, ज्यांना आनंद पाहिल्यानंतर आनंद होईल असे माझे पितामह भीष्म, माझे गुरु द्रोणाचार्य कृपाचार्य, किंवा माझे चुलत बंधू, किंवा माझे मामा इत्यादी लोक उपस्थितच असणार आहेत. मी हे मला मिळालेलं यश आहे हे मी दाखवू कोणाला, हा आनंद मी कोणाबरोबर साजरा करू, अशी त्याला चिंता पडलेली असते. त्याचबरोबर तो विचार करू लागतो. आता तो स्वतःचा विचार करतो आणि त्याचबरोबर तो समाजाचा विचार करायला लागतो. तो म्हणतो की युद्ध झाल्यामुळे अनेक लोकांची हत्या होईल, जे ज्यांचा काही संबंध नाही अशा लोकांची, जे सैनिक आहे त्यांचा काय संबंध आहे डायरेक्टली, त्यांची हत्या होईल. आणि त्यांची हत्या झाल्यामुळे त्यांच्यावरती अवलंबून असणारं त्यांचं कुटुंब आहे ते उद्ध्वस्त होईल, कुटुंब संस्था उद्ध्वस्त होईल. आणि कुटुंब संस्था उद्ध्वस्त झाल्यानंतर अवांछित संतती निर्माण होईल, अवांछित संतती निर्माण झाल्यानंतर स्त्रियांचं शोषण होईल दोन्ही त्याबरोबर, आणि अवांछित संतती निर्माण होईल. आणि जी ज्या व्यक्तीचा मृत्यू झालाय त्याला पिंडदान इत्यादी कार्य आहे ते पण बंद पडेल आणि धर्माचा ऱ्हास होईल, ही अर्जुनाची चिंता आहे. आणि या अर्जुनाच्या चिंतेमुळे अर्जुन म्हणतो मला हे युद्ध करायचं नाहीये. बरोबर आहे? आणि हे काही वाईट नाही आहे, बरोबर आहे सगळं. प्रत्येक गोष्ट यातली जी आहे ही आपण जर का आपल्या नजरेतून पाहिली तर प्रत्येक गोष्ट बरोबर आहे. मग या ठिकाणी भगवंतांनी त्याला डायरेक्टली सांगायला पाहिजे, हो ठीक आहे युद्ध नको करायला, चला आपण जाऊयात, तू जा मी जातो सगळेजण जाऊ, आपल्या आपल्या शांत सुखाने राहू. पण तरी सुद्धा अर्जुनाला भगवान का सांगतायत तर अर्जुनाच्या माध्यमातून भगवंत आपल्याला सांगतायत की योग्य कर्म कोणतं आणि अयोग्य कर्म कोणतं, किंवा आपल्यासाठी केलेलं कर्म आणि भगवंतासाठी केलेलं कर्म याला विशद करण्यासाठी भगवान पुढे सगळी भगवद्गीता सांगतात. पहिल्या अध्यायामध्ये भगवान काही बोलत नाहीत, दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणून प्रभुपाद या ठिकाणी गुरुचं स्मरण करतात, गुरुच्या मार्गदर्शनाखाली कार्य केलं पाहिजे सांगतात. अर्जुन काय करतो की भ्रमित होतो, म्हणतो मला युद्ध करायचं नाही, आपलं गांडीव धनुष्य खाली ठेवून देतो आणि आता तुम्ही मला मार्गदर्शन करा, म्हणतो मी तुमचा शिष्य झालोय. जोपर्यंत अर्जुन स्वतःला शिष्यत्व प्राप्त स्वतःचं शिष्यत्व स्वीकारत नाही श्रीकृष्णांचं आणि श्रीकृष्णांना गुरु मानत नाही आणि त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा करत नाही, लाभ इच्छा करत नाही, तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण काही बोलत नाही. म्हणून आपण पहिल्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण एक शब्दही बोलत नाहीत आणि दुसऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस ते म्हणतात हे असलं कुठून आलं तुझ्यामध्ये हा पळपुटेपणा, तू क्षत्रिय आहेस, क्षत्रियाचं कर्तव्य आहे इत्यादी. पण ज्यावेळेस तो म्हणतो की मी तुमचं शिष्य झालोय तेव्हापासून भगवान त्याला ज्ञान द्यायला सुरुवात करतात. त्यांच्या पोझिशन मित्रत्वाच्या पासून वर खालच्या होतात, कृष्ण गुरु बनतात आणि अर्जुन शिष्य बनतो. आणि मग त्या ठिकाणाहून अर्जुनाला ते जे कार्य केल्याने भगवान संतुष्ट होणार आहेत ते कार्य करण्यासाठी उद्युक्त करतात आणि ते सांगण्यासाठी भगवान पुढे जाऊन सांगतात की हे कार्य हे युद्ध का करायला पाहिजे, हे युद्ध करण्याचं कारण काय आहे. तर भगवान सांगतात मी या ठिकाणी काय येतो, अवतरित का होतो. भगवान सांगतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानम सुजाम्यम, की जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो त्यावेळेस मी पुन्हा पुन्हा अवतरित होतो. आणि एवढंच नाही तर परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम, की जे दुष्ट लोक आहेत त्यांचा संहार करण्यासाठी आणि सज्जन लोक आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी, साधू लोकांचा उद्धार करण्यासाठी येतो. आणि कृष्णांना माहिती आहे की अर्जुनाची बाजू काय आहे, साधुत्वाची बाजू आहे आणि अर्जुनाच्या विरुद्ध बाजूने जे लढतायत लढण्यासाठी आलेले आहेत ते सर्व काय आहेत, दुष्कृत आहेत, दुष्ट लोक आहेत, त्यांच्यामध्ये दुष्टता आहे. आणि ते आधी आपण महाभारतामध्ये आपण पाहू शकतो कशा प्रकारे वेगवेगळ्या वेळेस त्यांचा जो मुरक्या आहे, कोण आहे, दुर्योधन, दुःशासन, कर्ण, हे जे लोक आहेत हे दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत आणि या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांकडून सुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचा काय केलं, काय झालेलं आहे, की काही भीष्म आदी लोकांचा वेगळ्या मार्गाने उपयोग करून ते दुष्ट लोक म्हणजे सुष्ट लोकांवरती दुष्ट लोक काय करतायत, हवी झालेले आहेत. आणि अशा दुष्टांचा संहार व्हायला पाहिजे म्हणून भगवंतांनी महत् प्रयासाने, की हे जर नुसते एकेकाला मारायचं म्हणलं तर फार कठीण झालं असतं, म्हणून असे सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे या युद्धभूमीवरती आणि एकत्र आणून अर्थात हे सगळं युद्ध टाळण्याचाही त्यांनी प्रयत्न केलेला आहे. परंतु ज्यावेळेस सामोपचाराने काही घडत नाही, साम दाम भेद हे चाललं नाही, त्या दंड देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून ह्या युद्धभूमीवरती सर्वजणांना एकत्रित केलेलं आहे. आणि या ठिकाणी भगवंतांची इच्छा आहे की दुष्ट प्रवृत्तींचा नाश व्हावा, दुष्टांचा संहार व्हावा आणि साधूंचा उद्धार व्हावा, म्हणून भगवंतांनी युद्ध केले रचलेले. आणि अर्जुन म्हणतोय की मला हे करायचं नाही, म्हणजे भगवंताची इच्छा काय, भगवंत कशाने संतुष्ट होणार आहेत, युद्ध होण्याने. आणि अर्जुन म्हणतोय मला हे युद्ध करायचं नाही आणि अर्जुन त्याच्यासाठी अनेक कारणं दिली त्यानं जे आपण सुरुवातीला पाहिली आणि ती कारणं आपल्या जीवनातही आपण अशा प्रकारे जर आपल्यावरती सत्वगुणाचा प्रभाव असेल तर आपणही असंच कार्य करतो. आपणही म्हणतो की नाही कशाला कोणाला त्रास द्यायचा, ठीक आहे त्यांनी आपल्याला एक चापट मारली तर आपण आपला दुसरा गाल पुढं करावा, इत्यादी इत्यादी असे जे आहेत हे काय सांगतं की आपण आपलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य करण्यास तयार नाही आहे. आणि भगवान सांगतात तुमचं जे कर्तव्य आहे ते तुम्हाला केलं पाहिजे. दोन प्रकारची कर्तव्य सांगितलीत भगवंतांनी, एक आहे शारीरिक स्तरावरचं कर्तव्य आणि दुसरं आहे आध्यात्मिक स्तरावरचं कर्तव्य. शारीरिक स्तरावरचं कर्तव्य काय आहे, शारीरिक स्तरावरचं कर्तव्य हे बनतं की आपण वर्ण आणि आश्रमानुसार आपल्याला काही ड्युटीज आहेत, प्रत्येकाला ड्युटी आहेत, एक विद्यार्थी असेल तर विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे अभ्यास करणं, अध्ययन करणं. एक शिक्षक असेल तर त्याचं कर्तव्य आहे शिकवण देणं. एक आई असेल तर तिचं कर्तव्य आपल्या मुलाचं संगोपन करणं. आणि संगोपन करत असताना ज्या ठिकाणी मूल चुकीचं वागतंय त्याला त्या ठिकाणी शिक्षासुद्धा करणं, आणि ज्या ठिकाणी लाड करण्याची गरज आहे त्या ठिकाणी लाड करणं. पित्याचं कर्तव्य आहे, राजाचं कर्तव्य आहे. प्रत्येकाला आपल्याला एक एक ड्युटीज दिलेले आहेत आणि या ड्युटीज चार विभागांमध्ये, चार चार विभागांमध्ये वाटलेल्या आहेत. आणि त्या चार विभाग काय आहेत? वर चार वर्ण आणि चार आश्रम. चार वर्ण कोणते आहेत? चार वर्ण आहेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. हे जन्मावरती ठरत नाहीत. कुठेही भगवद्गीतेमध्ये जन्मावरती आधारित नाही सांगितलं. भगवान सांगतात चातुर्वर्ण्य मया सृष्ट गुण कर्म विभाग. अशा गुण आणि कर्मानुसार एखाद्याचा वर्ण आणि आश्रम ठरतो. म्हणजे कोण काय काम करतोय, त्यानं कोणतं कार्य करायचं स्वीकारलंय, ड्युटी करायची स्वीकारली आहे, त्यानुसार त्याचा आश्रम आणि वर्ण ठरतो. आणि म्हणून ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, हा त्याच्या गुण आणि कर्मानुसार ठरतो. पण एकदा अर्जुनाने क्षत्रिय म्हणून कार्य करायचं निश्चित केल्यानंतर राजाच्या घरातला पण आहे तो, आणि त्याला तो क्षत्रियासारखंच कार्य करतोय. त्याची वृत्ती क्षत्रियाची आहे, त्याचे गुण क्षत्रियाचे आहेत. मग त्याला हे शोभत नाही युद्धभूमीवरून पळून जाणं. तर तसं आपल्याला सुद्धा काय आहे, एक आपल्या गुणानुसार, ना जन्मानुसार नाही, गुणानुसार आणि कर्मानुसार आपलं एक वर्ण आहे. त्याचबरोबर एक आश्रम आहे. आश्रम असतात चार. त्यामध्ये आहे ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. प्रत्येकाचे एक एक ड्युटीज आहेत. ब्रह्मचार्यांनी अध्ययन करायचंय, शास्त्राचं अध्ययन करायचंय आणि जितकं शक्य असेल त्याचा प्रचार लोकांना करायचंय, आपल्या गुरूंना प्रचार कार्यामध्ये असिस्ट करायचंय. गृहस्थ आश्रमाचं कर्तव्य आहे गृहस्थी करत असताना बाकीच्या आश्रमांचं पालन पोषण करायचंय. वानप्रस्थामध्ये घरगुती आपल्या ज्या आसक्ती आहेत त्या आसक्तींपासून मुक्त होण्यासाठीचा प्रयास करत करत आपलं मन या जीवनाचा जो अंतिम उद्देश आहे तो प्राप्त करण्याकडे लावलं पाहिजे. आणि संन्यासाश्रमामध्ये तो सर्वसाधारणपणे घर आणि संबंधित जे आहेत यांचा त्याग करून पूर्णपणे प्रचार कार्य करणं, भगवंतांचा भगवंताप्रती निष्ठा निर्मट अर्पण करणं सर्वांनाच आहे ते, पण विशेष करून संन्यासांसाठी आहे. त्याला आपल्या घरामध्ये राहता येत नाही आणि हे त्याच्यासाठी त्यामुळे नियम असतात. त्यासाठी आचारसंहिता आहे प्रत्येक आश्रमासाठी आणि प्रत्येक वर्णासाठी, आणि त्यानुसार त्याला कार्य करावं आवश्यक असतं. हे झालं शारीरिक धर्म आहे. हा शारीरिक स्तरावरती आपल्याला या चार गोष्टी, चार आश्रम, चार वर्णाप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी आपण फिट होतो ते कार्य करणं आवश्यक असतं. आणि त्याचबरोबर काय सांगितलेलं आहे, एक आध्यात्मिक धर्म पण आहे. आध्यात्मिक धर्म म्हणजे आपण जे आहोत त्याचा धर्म. आपण कोण आहोत? आपल्याला मिळालेलं आहे शरीर आहे, हे आपल्याला मिळालेली काय उपाधी आहे. कोणी म्हणाल मी डॉक्टर आहे, कोणी म्हणाल मी इंजिनियर आहे, कोणी म्हणाल मी लॉयर आहे, कोणी म्हणाल मी न्यायाधीश आहे, कोणी म्हणाल मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. है ना, चार्टर्ड अकाउंटंट ही त्याची पदवी आहे ना. ते व्यक्तिपद तो चार्टर्ड अकाउंटंट आहे, त्याला मिळालेली पदवी आहे, त्यानं काहीतरी कार्य केलंय म्हणून त्याला मिळालेली पदवी आहे. त्याचप्रमाणे कोणी गृहिणी असू शकते, कोणी माता असू शकते, कोणी बहीण असू शकते, है ना. तर हे आपल्याला मिळालेली शरीराला मिळाल्या पदव्या आहेत ह्या. पण या शरीराच्या आतमध्ये आपण आहोत. त्या आतमध्ये असणारे आपण कोण आहोत? तर त्याचं वर्णन आधीच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी दिलेलं आहे की आपण आत्मा आहोत. आपण कोण आहोत? आत्मा आहोत. आणि आत्मा जो आहे तो आत्मा हा, त्याचं वर्णन, त्याची डेफिनेशन पण केलेली आहे आणि त्याचं वर्णन पण केलेलं आहे. आत्म्याचा साईज पण सांगितलेलं आहे. केसाच्या टोकाचा 10,000वा भाग हे आपलं वर्णन आहे किंवा आपली साईज आहे. आणि याचं वर्णन काय झालेलं आहे, जीवात्मा जो आहे, प्रत्येक जीवात्मा आहे हा अंश आहे. कोणाचा अंश आहे? जे विभू आहेत, पूर्ण पूर्ण जे आहेत, कृष्ण भगवान आहेत, त्यांचा प्रत्येकजण काय आहे, अंश आहे. आणि मग प्रभुपाद सांगतात तसं की एक यंत्र आहे, तर त्या यंत्राचा एक पार्ट असला तर तो पार्ट हा काय असतो, त्या यंत्राचा एक भाग आहे. तो पार्ट म्हणजे भाग पूर्ण आहे का, पूर्ण मशीन म्हणजे तो पार्ट आहे. आणि हा जो आत्मा आहे हा पूर्णाचा एक काय अंश आहे, छोटासा भाग आहे. मग छोट्या भागाचं कर्तव्य, मशीनच्या पार्टचं कर्तव्य काय, मशीनला पूर्णपणे व्यवस्थित चालण्यासाठी मदत करणं. तसं जो आत्मा आहे त्याचं कार्य काय आहे, पूर्णाची सेवा करणं. मग आपण आध्यात्मिक स्तरावरती आपण कोण आहोत, आत्मा आहोत. शारीरिक स्तरावरती कोण आहोत आपण, वर्णाश्रमामधला एक वर्ण आणि एक आश्रम या ठिकाणी. आणि त्यानुसार आपल्याला जे कर्तव्य आहे शारीरिक स्तरावरती ते करणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर नुसतं शारीरिक स्तरावरचं करून उपयोग आहे का, नुसतं शारीरिक स्तरावरचं असेल तर या ठिकाणी सांगितले अव्यवसायीना, नुसतं शारीरिक स्तरावरचं कार्य केलं पण त्याच्यामध्ये के फॅक्टर नाहीये, के फॅक्टर म्हणजे कृष्ण फॅक्टर हा नसेल तर ते फक्त काय होईल, अव्यवसायीना. आणि त्याला काय आहेत, अनेक फाटे फुटलेले आहेत सांगितले भगवंतांनी. अशी जी अव्यवसायीना बुद्धी आहे त्याच्यामध्ये तिला अनेक फाटे फुटलेले आहेत, त्यामुळे तो व्यक्ती कोणत्याही एका गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. आणि म्हणून बऱ्याचदा आपल्याला आपण पाहतो की कोणी म्हणतो माझं मन काय लागत नाहीये, कारण का आपण कोणत्या स्तरावरती असतो, शारीरिक स्तरावरती असतो. शारीरिक स्तरावरती असल्यानंतर काय होतं, मन एकाग्र होऊ शकत नाही, हे करू की ते करू की ते करू की ते करू, वेगवेगळे विचार मनामध्ये येत असतात. आणि त्या विचारांच्या मागची प्रेरणा काय असते, तर मला काहीतरी प्राप्त करायचंय, ती मला काहीतरी प्राप्त करण्याची आहे, ही जी प्रेरणा आहे त्या प्रेरणेने आपण जे कार्य करतो त्या कार्याला काय म्हटलंय, अव्यवसायीना म्हटलेलं आहे. पण मला नाही काय प्राप्त करायचंय, मला जे काही करायचंय ते माझ्या कार्यामुळे भगवान संतुष्ट होणार असतील आणि भगवंतांना संतुष्ट करणं ही जर माझी इच्छा असेल त्यासाठी केलेलं कार्य आहे ते व्यवसायनाम कार्य आहे, व्यवसायात्मका बुद्धी आहे. ती व्यवसायात्मका बुद्धी डेव्हलप करायला सांगितली आहे. या अर्जुन त्या स्तरावरती दिसत नाहीये सुरुवातीला, अर्जुन खरोखर आहे पण अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला भगवान शिकवत आहेत, म्हणून अर्जुन असा एक रोल करतोय की मला हे समजत नाहीये. आणि म्हणून अर्जुन म्हणतो मला युद्ध करायचं नाही, आणि भगवान काय म्हणतायत, माझ्या संतुष्टीसाठी युद्ध कर, मला पाहिजे हे युद्ध व्हायला म्हणून तू युद्ध कर, आणि हे युद्ध करण्याने तुला कुठलंही पाप लागणार नाहीये, तुझे तुला जे वाटतंय ते काही होणार नाहीये. हे युद्ध कशासाठी घडणार आहे, हे युद्ध घडण्याचं कारण आहे मी ज्या कारणासाठी या ठिकाणी आलोय ते आपण पाहिलं, परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृतम, जे दुष्ट लोक आहेत त्यांचा संहार व्हायला पाहिजे आणि त्यासाठी या ठिकाणी मी आलोय. आणि त्यांचा संहार होणार आहे तर भगवंत, कुणी असं विचार करू शकतो भगवान संहार का करतायत, तर भगवंत कशाचा संहार करतायत, त्यांच्या ज्या वृत्ती आहेत भौतिक ज्या गोष्टी आहेत आणि त्यांच्या शरीराचा नाश होणार आहे. पण जे जे कोणी भगवंतांच्या सान्निध्यामध्ये त्यांचा देह सोडणार आहेत, म्हणजे त्यांचा मृत्यू होणार आहे, त्या सर्वांचा भगवान उद्धार करणार आहेत. कारण भगवंताचे सगळेजण काय आहेत, अंश आहेत. परंतु त्या अंशांनी काही अंशांनी काय स्वीकारलेलं आहे, चुकीचा मार्ग स्वीकारलेला आहे, त्यांना आपल्या सन्मार्गावरती आणण्यासाठी भगवंताला कधी कधी असं करावं लागतं. आणि म्हणून भगवंत म्हणतायत की हे युद्ध अर्जुना तू कर, आणि ते करायचं असेल तर तुला माझ्यावरती तुझी बुद्धी केंद्रित करायला लागेल. तुझी बुद्धी काय झालेली आहे, अव्यवसायी झालेली आहे. ती अव्यवसायी झाल्यामुळे तुला अनेक फाटे फुटलेले आहेत. तुम्हाला जे करायचं आहे पाहिजे ते न करायच्याऐवजी तू सांगतोस की हे व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे, आणि आपली तशीच अवस्था असते की नाही. आपल्याला दररोज अमुक व्हावं तमुक व्हावं, कारण त्याचा उद्देश असतो आपल्याला काहीतरी मिळावं. त्याला आपल्याला बदलायचं, आपलं कार्य बदलायचं आहे का, आपलं कुठलंही कार्य बदलण्याची आवश्यकता नाही. आपलं कार्य न बदलता त्याच्या मागचा जो उद्देश आहे तो बदलायचा आहे, त्याचा जो गोल आहे तो बदलायचा आहे. आपण रोज खातो ना, अन्न खातो, रोज अन्न खातो, पण त्या अन्न खातानी आपला उद्देश काय असतो की माझ्या जिभेला ते चांगलं लागलं पाहिजे, मला आवडलं पाहिजे इत्यादी, मला पाहिजे म्हणून. पण त्याच वेळी जर आपण त्याचा एक त्याच्यामध्ये के फॅक्टर आणला, कृष्ण फॅक्टर आणला, तर आपल्याला काय करायला लागेल, ते अन्न जे बनवतो ते भगवंतांना अर्पण करायचंय. आणि भगवंताला कोणतं अन्न अर्पण करायचंय तेही सांगितलंय त्यांनी. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती, पुढे सांगितलंय की पान फूल फळ किंवा पाणी म्हणजे शाकाहारी पदार्थ मला अर्पण करा, मी ते स्वीकारतो. आणि भगवंत इतके दयाळू आहेत की ते प्रसाद म्हणून परत देतात. आता भगवंताला भोग लागतोय, तो प्रसाद म्हणून नंतर परत येतो. तो प्रसाद म्हणजे आपण क्रिया तीच झाली एखाद्या गृहिणीसाठी, कुकिंग तर करणं आवश्यकच आहे, खायला लागतंय घरच्या सर्वांना, पण ते केल्यानंतर जे बनवलंय ते भगवंतांना अर्पण केलं की तो काय बनला, महाप्रसाद झाला. आता त्याची कुठली रिॲक्शन येत नाही, ते संतुष्टी झाली भगवंताची, है ना. अव्यवसायनांग वरून व्यवसायनांग आपण पाहतो, इकडं इकडं पाहायच्या आधी फक्त मागे वळून बघितलं कृष्णाकडे की झालं व्यवसायनाम बुद्धी. सोपं आहे ना, काही वेगळं आहे. आपल्या तोंडाने आपण गोष्टी अनेक बोलत असतो, कोणत्या गोष्टी आपण बोलत नाही. आपण सर्वसामान्यपणे कुणाचं तरी गुणगान करत असतो, ते गुणगान ज्याचं करतोय ना त्याच्याऐवजी ते कृष्ण किंवा कृष्णाच्या भक्ताचं गुणगान केलं की झाली व्यवसायात्मक बुद्धी. आपल्या हाताने आपण खूप कार्य करत असतो, आपल्या पायाने आपण खूप कार्य करत असतो, आपल्या डोळ्याने आपण खूप कार्य करत असतो, आपल्या डोळ्याने आपण खूप गोष्टी पाहतो ना. त्या ज्या पाहतोय गोष्टी त्याला काय करायचंय, बदलायचंय. काय पाहायचंय, पाहायचं भगवंताचं सुंदर रूप पाहायचं, झाली व्यवसायनाम बुद्धी. आणि ती जर दुसऱ्या गोष्टी पाहायला लागलो तर काय झाली, अव्यवसायनाम बुद्धी, त्याला फाटे फुटतात. त्यामुळे बाहेर बघण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, या ठिकाणी बघण्यासारखं काय आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे, सेंट्रलाइज आहे. हे आहे श्री राधा वृंदावन चंद्रांचं सुंदर दर्शन, श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रांचं सुंदर दर्शन, गौरनिताईचं सुंदर दर्शन. आपल्या कानाने आपण गोष्टी खूप ऐकतो, नाही का. आपल्या कानाने आपल्याला मधुर संगीत ऐकायला आवडतं, आपल्या कानाने बऱ्याच गोष्टी आपल्याला, आपल्याबद्दल जर कोणी गुणगान करत असेल तर ते ऐकायला आवडतं. पण हे कानाने ऐकण्याचा उपयोग जर आपण आपल्यासाठी केला किंवा आपल्या समाजासाठी किंवा आपल्या देशासाठी त्याचा उद्देश असला तर झाली अव्यवसायनाम बुद्धी. त्यामुळे त्याला अनेक फाटे फुटतील. पण तेच जर का आपण या ठिकाणी मंदिरात आलो, दररोज सकाळी भागवतम वरती चर्चा असते, रविवारी भगवद्गीतेवरती चर्चा असते, आणि ही चर्चा काही कोणाच्या मनातल्या गोष्टी कोणी सांगत नाही आहे, या चर्चा आपल्या आचार्यांनी दिलेल्या, भगवंतांनी सांगितलेल्या गोष्टी या ठिकाणी आपण चर्चा करत असतो. तर हे जर आपण श्रवण केलं दुसरं काही श्रवण करण्याच्या ऐवजी तर काय झालं, आपली दिशा बदलली, अव्यवसायी नाम त्या बदली काय झाली, व्यवसायात्मक बुद्धी. तर हे आपल्याला फक्त आपला कॉन्शियसनेस बदलायचा, आपला आपली भावना बदलायची, माझ्यासाठीच्या ऐवजी त्यांच्यासाठी कृष्णासाठी, ही भावना बदलण्यासाठी हा श्लोक आहे. अर्जुनाची भावना त्याच्यासाठी, आणि त्याला वाटत होतं की माझं, मी, माझे बंधू, माझे गुरु, माझा समाज, माझी प्रजा, याच्याऐवजी त्याला बदलायचं आहे काय, त्याला बदलायचं आहे कृष्णासाठी. आणि ते कृष्णासाठी बदलण्यासाठी भगवान सांगतायत की तू काय बन, व्यवसायात्मक बुद्धी कर, तू माझ्यासाठी कार्य कर. आणि म्हणून असं जे कार्य केलं जातं, कुठलंही कार्य केल्यानंतर त्याला काय लागतं, त्याच्यामध्ये द्वंद्व आहे. जे आपल्यासाठी किंवा आपल्या समाजासाठी राष्ट्रासाठी केलं जातं त्याला भौतिक कार्य म्हटलं जातं. आणि भौतिक जगत कशाने बनलेलं आहे, द्वंद्वानी बनलेलं आहे. प्रत्येक गोष्टीला दोन गोष्टी आहेत. ज्या ठिकाणी जर या जगामध्ये अंधार असला तर प्रकाश नक्की आहे, दिवस असलं तर रात्र नक्की आहे, सुख असलं तर दुःख आहे, आहे की नाही. अशा कितीतरी गोष्टी आपल्याला सांगता येतील की एक गोष्ट असली तर एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट, विरुद्ध गोष्ट या जगतामध्ये असतेच असते. आरोग्य असलं तर अनारोग्य 100% आहे. कोणी सांगू शकता अजून दोन चार गोष्टी, जे आहे त्याच्या विरुद्ध आहे. प्रत्येक गोष्टीला आपण पाहू शकतो, काळा असला तर पांढरा रंग आहे ना, तर हे जे हे द्वंद्व आहे या जगतामध्ये, यश असलं तर अपयश हे 100% आहे. कोणतीही गोष्ट या जगतामध्ये शाश्वत नाहीये. कोणी यश कायमचा यशस्वी असतो का? नाही. यश आल्यानंतर अपयश येणार आहे. उन्हाळा झाल्यानंतर थंडीचे दिवस येणार आहेत, है ना. शीतोष्ण सुख दुःख दहा म्हणले, मात्रा स्पर्शास्तु संकोणतेय शीतोष्ण सुख दुःख दहा. आगमा अपायिनो, काही गोष्टी येतात आणि काही गोष्टी जातात. येणं आणि जाणं हे पण कॉमन आहे या ठिकाणी. तर हे येणं आणि जाणं, आगमा अपायिनो अनित्य, अनित्य आहे. कांती तीक्षस्व भारत, की अर्जुना तू त्याला काय टॉलरेट कर. म्हणून या जगतामध्ये ज्या गोष्टी आपल्याला करतो त्याला द्वंद्व आहे, आणि द्वंद्व आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या रिॲक्शन येतात. एकाच कार्यामुळे आपल्याला कधी परिस्थितीनुसार, स्थलानुसार, स्थल काल परिस्थितीनुसार आणि काळानुसार त्या कार्याची आपल्याला पाप लागू शकतं किंवा पुण्य लागू शकतं. जर आपल्यासाठी कार्य केलं तर, स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःच्या आप्तेष्टांसाठी, स्वतःच्या गल्लीसाठी, देशासाठी केलेल्या कार्याची आपल्याला काय लागते? स्थलकाल परिस्थितीनुसार त्याला पाप किंवा पुण्य येणार. पाप आहे म्हणल्यानंतर पुण्य आलं, द्वंद्व आहे. भौतिक जगतात आपल्यासाठी केलेल्या कार्याला द्वंद्व येणार, पाप आणि पुण्य येणार. पण ही अव्यवसायानं बुद्धी आहे, ज्याला अनेक फाटे फुटले ते केल्याने पाप पुण्य येणार आहे, लाभ हानी होणार आहे. पण याच्या पलीकडे स्थित व्हायला सांगतात भगवान, आणि त्या पलीकडे स्थित होणं म्हणजे काय? व्यवसायनाम बुद्धी आहे, व्यवसायात्मका बुद्धी. व्यवसायात्मका बुद्धी जी आहे म्हणजे भगवंतांच्या संतुष्टीसाठी जे कार्य केलं जातं त्या कार्याला अकर्म म्हणतात भगवान. अकर्म जे आहे त्या कार्यांनी कुठलंही पाप आपल्याला लागत नाही, ना पुण्य लागतं. कुठलंही पाप कार्य केलं तर त्याला आपल्याला काय येते? एक प्रत्येक कार्याला रिॲक्शन असते या जगतामध्ये, है ना. पाप कार्य केलं तर त्याचं शिक्षा भोगावी लागते, पुण्यकर्म केलं तर त्याचं जे काही लाभ होणार आहे तो आपल्याला भोगावा लागतो, उपभोगावा लागतो. काही भोगावं लागतं, काही उपभोगावं लागतं. परंतु त्या दोन्हीमध्ये काय आहे? बंधन आहे. दोन्हीनी काय होतं? व्यक्ती बांधला जातो. जर आपण पाप केलं तरी बांधला जातो. ते पापाचं जे फळ आहे ते भोगण्यासाठी आपल्याला पुन्हा काही कार्य करावं लागतं किंवा स्वीकारावं लागतं, किंवा काही नाही तर पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो, पुन्हा पुन्हा मृत्यू व्हावा लागतो. आणि तसंच काय होतं? पुण्यकर्म केलं तर पुण्यकर्म केल्यानंतर वरच्या लोकांमध्ये आपली प्रगती होते, पण तिथून पुन्हा परत या ठिकाणी यावं लागतं. पुण्याचा साठा संपला की कधी नरकामध्ये जावं लागतं, कधी स्वर्गामध्ये जावं लागतं. तर द्वंद्व आलं. या द्वंद्वातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर ज्या कार्याचं आपल्याला रिॲक्शनच येत नाही असं कार्य केलं पाहिजे. मग असं कार्य कोणतं आहे? तर त्याच्या या ठिकाणी सांगितलेलं आहे की कृष्ण भावनामयत कर्व हे चांगले आणि वाईट या द्वंद्वाच्या पलीकडे असते, है ना. चांगले वाईट द्वंद्व आलं, याच्या कर्माच्या पलीकडे कोणतं कर्म आहे? जे कृष्ण भावना भावित कर्म आहे, म्हणजे भगवंताच्या संतुष्टीसाठी केलेलं कर्म, म्हणजेच व्यवसायात्मका बुद्धीने केलेलं कर्म. हे कार्य केल्याने आपल्याला त्याची रिॲक्शन भेगावी लागत नाही. कोणी म्हणाल मी चांगलं कार्य करेल, मी पुण्यकर्म करेल, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, नाही, त्याच्यासाठी सुद्धा पुन्हा जन्म घ्यावा लागेल, पुन्हा आपल्याला या ठिकाणी यावं लागेल. कोणी म्हणेल की मी 50% पुण्यकर्म करेल किंवा पापकर्म करेल आणि त्याला भरून काढण्यासाठी 50% मी पापकर्म करेल, पुण्यकर्म करेल. तर आपली जी असते ना सध्याची जी अकाउंटन्सी असते त्याच्यामध्ये असतं डेबिट क्रेडिट, है ना. 100 रुपये आले, 100 रुपये खर्च केले, बॅलन्स शून्य. तसं 50 पुण्यकर्म केली, 50 पापकर्म केली, बॅलन्स शून्य असं नाहीये होत. आपल्याला पुण्यकर्माची फळं सेपरेटली भोगावी लागतात आणि पापकर्माची फळं सेपरेटली भोगावी लागतात. म्हणजे 50 ला 50 बॅलन्स होत नाही, 50 + 50 होतात, 100 कर्म झाली आणि 100 कर्माची फळं इंडिपेंडंटली भोगावी लागतात. त्यामुळे आपली बद्धता जी आहे, पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतोय, पुन्हा पुन्हा या ठिकाणी यावं लागते, पुन्हा पुन्हा शरीर बदलावं लागते, हे चालू राहतं. पण तेच कार्य जर आपण भगवंतासाठी केलं तर त्याला ना पुण्य आहे ना पाप आहे. आता युद्ध करणं, लोकांना मारणं हे पाप आहे की पुण्य आहे? कधी पाप आहे कधी पुण्य आहे. पण आता तेच जर का युद्ध, त्याच युद्धामध्ये तेवढेच लोक मारले, पण कोणासाठी मारले? कृष्णासाठी मारले, तर अर्जुनाला ना पाप लागला नाही ना पुण्य लागणार आहे. अर्जुन काय होणार आहे? मुक्त होणार आहे. पापही नाही पुण्यही नाही, कारण ते व्यवसायात्मक बुद्धी आहे, भगवंताच्या संतुष्टीसाठी आहे. याला अकर्म म्हणतात. आणि हे अकर्म जे आहे त्याच्यासाठी ब्रह्मसंहितेमध्ये भगवंतांचं गुणगान करतात. यस्विंद्र गोप ब्रह्माजी, यस्विंद्र गोप मथवेंद्र महोत्सव कर्म बंधानुरूप फलभाजन मातुनोती कर्माणि निर्दहति किंतुच भक्तिभाजाम गोविंदमादि पुरुषम तमाम भजय. कर्माणि निर्दहति किंतुच भक्तिभाजाम, कर्म जे आहे त्या कर्माची फळं येतात, पण भगवंतासाठी जे संतुष्टीसाठी कार्य केलं जातं ते काय होतं? कर्माणि निर्दहति किंतुच भक्तिभाजाम. कर्माणि निर्दहति कि जे भगवंताच्या संतुष्टीसाठी कार्य केलं जातं त्याला कुठली रिॲक्शन येत नाही. कशी येत नाही तर आपण पाहू शकतो. एक सिंपल उदाहरण दिलं जाते की एखादं धान्य आहे, उदाहरणार्थ आपण गहू घेऊ किंवा ज्वारी घेऊ, ते धान्य शेतकरी काय करतो? मागच्या वर्षी जर आलेलं धान्य आहे तो पुढच्या वर्षी शेतामध्ये पेरतो आणि त्याच्यातून पुन्हा उगवतं आणि त्याला परत कणस लागतील, ओंब्या लागतील आणि पुन्हा नवीन धान्य तयार होतं. म्हणजे एकातून दुसरं परत तयार झालं. पण तेच धान्य जर शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला असं दिलं की जे धान्य आपण आलेलं आहे त्याला भाजलं तव्यावरती किंवा कढईमध्ये आणि पेरलं तर त्याच्यातून काही येत नाही उगवून, बरोबर आहे? त्याच्यातून काही उगवून येत नाही. तसं ज्यावेळेस आपण कर्म हे भगवंतासाठी केलं जातं त्यावेळेस काय होतं? निर्दहती होतं, की त्याचं दहन होतं, त्या कर्मांचं दहन होतं. कर्म केलंय पण त्याच्या फळांचं दहन होतं. निर्दहती किंतुच भक्तिभाजाम, भक्तिपूर्ण कार्य, भगवंतासाठी केलेलं कार्य, याच्या कार्याला फळ जे आहे ते यायच्या आधी त्याचं दहन होतं, ते संपून जातं. त्यामुळे त्याच्यातून दुसरं नवीन कर्म तयार होत नाही, ना पापकर्म तयार होतं ना पुण्यकर्म, काहीच तयार होत नाही, त्यांनी त्याला फळच तयार होत नाही. त्यामुळे पुढे पुन्हा ते आपण काय होतो, त्या केलेल्या कर्मातून सुद्धा आपण मुक्त होतो, त्याला पाप लागत नाही, पुण्य लागत नाही. आणि अर्जुनाला भगवान तेच सांगतायत की जर तू माझ्या संतुष्टीसाठी मला युद्ध पाहिजे हे कर, तुला पाप लागणार नाही, तुला पुण्य लागणार नाही. म्हणून शेवटी सगळं एवढं सगळं सांगितलं नाही, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम रज, अहम त्वाम सर्व पापेभ्यो. सर तुला असं वाटत असेल की पाप लागते, अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि माझ्या, की मी तुझी सर्व पाप काय करेन घेतोय, तू फक्त माझ्यासाठी कार्य कर. आता माझ्यासाठी म्हणजे कोणाचे? भगवंत सांगतात माझ्यासाठी कर म्हणजे कृष्णासाठी कार्य करायचं. कृष्णासाठी कार्य कसं करायचं? मग आपण जे कार्य करतोय हे यांनी कृष्ण संतुष्ट होणार की नाही होणार? तर आपले काय प्रभुपाद सांगतात, कृष्ण भावनाभावी सेवा या आध्यात्मिक गुरुच्या योग्य मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे होऊ शकते. म्हणून एक आध्यात्मिक गुरुची आवश्यकता आहे. अशा गुरुचा शोध घेतला पाहिजे, त्या गुरुकडे गेलं पाहिजे. तद्विधी प्रणिपात्येन परिप्रश्नेने सेवया उपदेशन तिथे ज्ञानम ज्ञानीनच तत्वदर्शिना. अशा गुरुकडे गेलं पाहिजे, त्याच्यापुढे शरणागत झालं पाहिजे, त्यांना नम्रपूर्णपूर्वक प्रश्न विचारले पाहिजेत, त्यांची सेवा केली पाहिजे आणि मग ते आपल्याला आध्यात्मिक ज्ञान देतात. आणि ते आध्यात्मिक ज्ञान मार्गदर्शनानुसार आपलं जीवन आपण जर जगलो तर आपण अव्यवसायीनामच्या ऐवजी व्यवसायात्मका बनू. आणि हे व्यवसायात्मका बनणं हे आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. कृष्णभावनामय कार्य करणं हे मनुष्य जीवनाचं लक्ष असलं पाहिजे. आणि आपण ते लक्षात ठेवूया आणि त्याप्रमाणे आपण कार्य करूया. हा संदेश आपण या ठिकाणी घेऊन आजचा हा जो क्लास आहे आपण थांबूया. हरे कृष्णा, थँक्यू व्हेरी मच. ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की, श्रील प्रभुपाद की. याच्यानंतर आता दर्शन उघडेल आणि आरती होईल भगवंताची. सर्वांना सर्वजण उठून उभा राहू शकतात, दर्शन उभा राहील होईल.